पुस्तक बापूंचे आशीर्वाद दररोज करिता विचार। लेखक महात्मा गांधी, वाचक विद्या पाटील। भाग 5, बापूंचे आशीर्वाद दररोज करिता विचार। नोव्हेंबर 1, 1945। जीवनाच्या काळजा सोडूनच जीवनाचा आनंद घेता येतो। नोव्हेंबर 2, 1945। भूतकाळ आपला असतो, परंतु आपण भूतकाळाचे नसतो। आपण वर्तमान काळाचे असतो। आपण भविष्य घडवत असतो, परंतु आपण भविष्यकाळाचे नसतो। नोव्हेंबर 3, 1945। जो खरी सेवा करतो तो खरा घरमालक असतो। कोणतीही अपेक्षा न ठेवता तो देत जात असतो। नोव्हेंबर 4, 1945। आपण जेव्हा दोष लपवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तो दोष राई इतका जरी लहान असला तरी पर्वता इतका मोठा होतो। नोव्हेंबर 5, 1945। श्रद्धा तर्कातीत असते, तर्कविरोधी नसते। नोव्हेंबर 6, 1945। एकदा महासागर ओलांडणे सोपे असेल, परंतु दोन माणसांमधील वा समाजामधील अंतर कापणे कठीण असते। नोव्हेंबर 7, 1945। माणूस सुख भोगत नसतो, तर सुख माणसाला भोगत असतात, म्हणजे ते माणसाचा उपभोग घेतात। नोव्हेंबर 8, 1945। काळानुसार प्रत्येकजण म्हातारा होत असतो, परंतु केवळ इच्छाच चिरतरुण असतात। नोव्हेंबर 9, 1945। अनासक्तीभाव आणि अनियमितपणा याचे कधीही पटू शकत नाही। नोव्हेंबर 10, 1945। ज्या माणसाला योग्य वर्तन करण्याची लाज वाटते तो कधीही योग्य वर्तन करू शकत नाही। नोव्हेंबर 11, 1945। लोभी, वासनापूर्ण, संतापी आणि दारुडे हे त्या 10 प्रकारच्या लोकांमधील आहेत की ज्यांना धर्माबद्दल कोणताही आदर नसतो, असे विदुराने सांगितले आहे। नोव्हेंबर 12, 1945। ज्या गोष्टींचा आपण त्याग केलेला असतो ती गोष्ट नंतर कोणी जरी फुकट देऊ केली तरी तिचा स्वीकार करू नये। नोव्हेंबर 13, 1945। इतरांना काहीही माहीत नसताना सुद्धा जो माणूस स्वेच्छेने आपल्या पापाची स्पष्ट कबुली देतो व ते केल्याबद्दल त्याला लाज वाटत असते त्याला कोणीही लज्जास्पद करू शकत नाही। नोव्हेंबर 14, 1945। निर्दोष आणि स्वप्नविरहित झोप ही समाधी आहे, योग आहे आणि निस्वार्थ कृती आहे। नोव्हेंबर 15, 1945। खऱ्या भक्ताकरता काहीही अशक्य नसते। नोव्हेंबर 16, 1945। भक्त ईश्वराच्या चिंतनात नेहमी मग्न असतो। नोव्हेंबर 17, 1945। जो ईश्वराच्या चिंतनात मग्न झालेला असतो तो इतर कोणत्याही वा कोणत्याही गोष्टीच्या चिंतनात मग्न होऊ शकत नाही। नोव्हेंबर 18, 1945। असे म्हणत असतात की घर आणि प्राकृतीचे मोल देऊन तीर्थयात्रा करत नसतात, परंतु सत्य हे आहे की प्रकृती आणि घराचा संपूर्ण त्याग केल्यानंतरच खऱ्या अर्थाने तीर्थयात्रा करता येते। नोव्हेंबर 19, 1945। बंदुकीची गोळी झाडल्यानंतर बंदुकीची भीती निघून जाते। प्रेमाचे बंधन घट्ट होत गेले तरी ते कधीही गुलामी सरके वाटत नसते। नोव्हेंबर 20, 1945। माणसाचे खरे शत्रू 6 आहेत: काम, क्रोध, मोह, व्यसनासक्ती, अहंकार आणि शोक। यांच्यावर विजय मिळविला की इतरांवर विजय मिळवणे सोपे असते। नोव्हेंबर 21, 1946। वाईट गोष्ट करणे चूक असते हे प्रत्येकजण मान्य करतो, परंतु योग्य साध्य प्राप्त करण्याकरता अयोग्य साधनाचे समर्थन केले जाते, परंतु असे करणे ही त्याहूनही मोठी चूक आहे असे समजायला पाहिजे। नोव्हेंबर 22, 1945। माणूस जर आपल्या क्षमतेबाहेरचे काम अंगावर घेणार नाही तर काळजीकरिता काही कारण राहणार नाही। नोव्हेंबर 23, 1945। माणसाला जी गोष्ट कळत नाही ती गोष्ट त्याला बळजबरीने करायला लावणे याहून मोठी शिक्षा कोणतीही नसते। नोव्हेंबर 24, 1945। माझी एका माणसाची भेट होते, तो माझा भाऊ आहे असे मला वाटते आणि मी त्याच्यावर भावाप्रमाणे प्रेम करतो, परंतु नंतर मला कळते की तो माझा भाऊ नाही, तो जो असतो तोच असतो, मी त्याला टाकून देतो, याकरता कोणाला दोष द्यायचा? नोव्हेंबर 25, 1945। जे विचारांच्या पलीकडील आहे त्याच्याबद्दल युक्तिवाद करणे किती निरर्थक आहे। नोव्हेंबर 26, 1945। एखादा वेडा माणूस आला आणि त्याने आपल्या घराचा आणि सामान सुमाराचा ताबा घेतला तर काय करावे? यावर अहिंसक उपाय कोणता? त्याला त्याच्या मार्गाने जाऊ देणे हे यावर साधे उत्तर आहे। नोव्हेंबर 27 ते डिसेंबर 3, 1945। जो श्रम करत नाही आणि तरीही खातो तो चोरीचे अन्न खातो। नोव्हेंबर 27 ते December 3, 1945 एकाही माणसाला काम नसल्यामुळे उपाशी राहावे लागत असेल तर तो तोंडात मजेत घास कसा घालू शकेल. November 27 ते December 3, 1945 तुमच्या खिशात येणारा पैसा कसा येतो ते पहा. अशा प्रकारे आत्मचिंतन केल्याने तुम्ही बरेच काही शिकाल. November 27 ते December 3, 1945 उपाशी माणसाला ईश्वर केवळ भाकरीच्या स्वरूपातच दर्शन देत असतो. December 1 ते 3, 1945 नग्न लोकांना कपडे दानात देऊन त्यांची लाजीरवाणी परिस्थिती का करता. त्यांना असे काम द्या की स्वतःच्या श्रमाच्या कमाईने ते कपडे विकत घेता येऊ शकेल. December 2 ते 3, 1945 जे लोक शारीरिक श्रम करायला समर्थ असतात त्यांच्याकरता सदावर्त उघडणे पाप आहे. त्यांना काम पुरवणे हा महत्वाचा गुण आहे. December 3, 1945 ती श्रद्धा खरी असते जी कधीही डळत नाही, त्यांना उलट दृढ होते आणि साक्षात्कारपर्यंत जाते. December 4, 1945 सौंदर्य चेहऱ्या मोऱ्यात नसते तर केवळ सत्यात असते. December 5, 1945 माणूस जेव्हा अधिकाऱ्यांसमोर दबून वागतो तेव्हा तो आपल्या स्वातंत्र्याचे मोल देऊ करत असतो. December 6, 1945 प्रशासन जेव्हा इतके वाईट होते की ते असह्य होते तेव्हा त्याला अहिंसक असहकार करण्याचे स्वातंत्र्यही माणूस गमावतो. December 7, 1945 जितके माणसे आहेत तितकेच धर्म आहेत, परंतु माणूस जेव्हा आपल्या धर्माच्या मुळाचा शोध घेतो तेव्हा वास्तवात ते सर्व धर्म एकच असल्याचे त्याला आढळते. December 8, 1945 आपण जर साधनांची काळजी घेतली तर साध्य आपोआपच त्याची काळजी घेईल. December 9, 1945 चुकांची कबुली ही झाडूचे काम करते. झाडू धूळ साफ करते तर कबुली त्यापेक्षा लहान काम करत नाही. December 10, 1945 असत्य बोलणारे अनेक असले तरी एक परिपूर्ण माणूस ते सर्व असत्य दूर करू शकतो. December 11, 1945 हिंसक कृत्याला सीमा असते व तिला अपयश येऊ शकते. अहिंसेला सीमा माहीत नाही व तिला कधीही अपयश येऊ शकत नाही. December 12, 1945 परिस्थिती जेव्हा अतिशय कठीण असते तेव्हाच श्रद्धेची परीक्षा होते. December 13, 1945 हिंसा हे दुर्बलांचे शस्त्र आहे तर अहिंसा सवळांचे. December 14, 1945 ज्याला आपला प्रामाणिकपणा जपायचा असेल त्याने सर्व भौतिक संपत्ती गमावण्याची तयारी ठेवली पाहिजे. December 15, 1945 जो धर्म या जगाची नोंद घेत नाही आणि केवळ या जगापलीकडे पाहतो त्याला धर्म हे नाव शोभत नाही. December 16, 1945 जो परिस्थितीच्या दडपणाने गरीब झालेला असतो तो स्वतःहून गरिबीची निवड करू शकत नाही. December 17, 1945 अब्रूकरता पडद्याची आवश्यकता नसते, त्याकरता केवळ ईश्वराचे संरक्षण हवे असते. December 18, 1945 जे अधिकार कर्तव्य करून मिळतात तेच टिकाऊ असतात. December 19, 1945 जोपर्यंत सोने आणि हिरे मानके भूमातेच्या गर्भात असतात तोपर्यंत त्यांचा कोणालाही उपयोग नसतो. माणूस श्रम करून खोदून ते बाहेर काढतो आणि त्यांना त्यांचे मूल्य देतो. अशा रीतीने पाहिले तर श्रमिकच त्यांना निर्माण करत असतो. December 20, 1945 ज्याप्रमाणे मला खाण्यापिण्याचा अधिकार आहे तसेच मला माझ्या पद्धतीने काम करण्याचा अधिकार आहे याला स्वराज्य म्हणतात. December 21, 1945 इतरांचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न करू नका आणि त्यावर तुमचे मत अवलंबूनही ठेवू नका. स्वतः स्वतंत्रपणे विचार करणे हे निर्भयपणाचे चिन्ह असते. December 22, 1945 ईश्वर जर आपले रक्षण करणारा आणि सत्यदार असेल तर कितीही जोरदार वादळ आले कितीही गणगोर काळोख पसरला तरी आपण कोणाला आणि का घाबरावे. December 23, 1945 संपूर्ण अहिंसेत द्वेषाचा संपूर्ण अभाव असतो. December 24, 1945 अहिंसा सर्वांच्या कल्याणाकरता काम करत असते, जास्तीत जास्त लोकांकरता नाही. अहिंसेच्या भक्ताने सर्वांच्या हितार्थ आपली जीवनसुद्धा वाहून टाकण्याची तयारी ठेवली पाहिजे. December 25, 1945 प्रार्थनेकरिता अंतकरण पाहिजे असते, जीभ नाही. अंतकरणाशिवाय शब्दांना काहीही अर्थ नसतो. December 26, 1945 पावित्र्याला बाह्य संरक्षणाची गरज नसते. December 27, 1945 आपला सर्वात मोठा शत्रू कोणी विदेशी अथवा दुसरा कोणी नाही, आपण स्वतःच आहो म्हणजे आपल्या इच्छा आपल्या शत्रू आहेत. December 28, 1945 ज्याला इतर कोणाचे गुलाम व्हायचे नसेल त्याने ईश्वराचे गुलाम व्हायला पाहिजे. डिसेंबर 29, 1945। कोणत्याही परिस्थितीत आपण हिंसा टाळलीच पाहिजे, कारण तिच्याने जे साध्य होते ते केवळ वरवर चांगले दिसते व तत्कालीन असते आणि त्यामुळे होणारी हानी ही मात्र कायम टिकणारी असते। डिसेंबर 30, 1945। माणूस त्याच्या विचाराची प्रतिमा असतो। डिसेंबर 31, 1945। खऱ्या धर्माला प्रदेशाच्या मर्यादा नसतात। जानेवारी 1, 1906। काळ्या कागदाकडे पाहिले तर त्याची सरळ बाजू कोणती आणि उरड बाजू कोणती हे कळत नाही, अशीच गोष्ट सत्य आणि अहिंसेसंबंधीही आहे। एकाशिवाय दुसरे अस्तित्वात असू शकत नाही। काशी, जानेवारी 2, 1906। ज्या खड्ड्यात जनावराचा सांगाडा गाडलेला असेल तिथे माणसाला दफन करणे निषेधार्ह आहे, परंतु विचारांनी लक्षात येते की अशा कृतीमुळे सर्व जीव एक असल्याचे आपण सिद्ध करतो। सोदोपूरला जात असताना मार्गात जानेवारी 3, 1906। शारीरिक दुर्बलता ही खरी दुर्बलता नाही, केवळ मानसिक दुर्बलता ही खरी दुर्बलता आहे। सोदेपूरला जाताना मार्गात जानेवारी 4, 1906। सर्वसामान्य माणूस हा कार्याला वाहून घेतलेल्या कार्यकर्त्याचा अधिकोश असतो, हा अधिकोश कधीही बुडत नसतो। सोदेपूर, जानेवारी 5, 1906। जो सर्व संघ परित्याग अंतकरणातून स्फुरत नाही तो कधीही बंधनकारक असू शकत नाही। सोदेपूर, जानेवारी 6, 1906। संकटात असताना जो माणूस ईश्वराकडे वळतो त्याला कोणत्याही प्रकारच्या भीतीचा त्रास होत नसतो। सोदेपूर, जानेवारी 7, 1906। ज्या शिक्षणाने चारित्र्य घडत नाही ते शिक्षण निरर्थक असते। आसामला जाणाऱ्या मेलमध्ये जानेवारी 9, 1906। अरे माणसा, तू जर खरोखरच आसक्तीपासून मुक्त असशील तर तुझा कोणी अपमान केला, कोणी तुला शिव्या दिल्या वा कोणी तुला मारहाण केली तरी त्याची तुला काहीही वाटायला नको। सारणी अथवा गौहत्ती, जानेवारी 10, 1906। जगाने केलेली स्तुती वा निंदा याची तू फिकीर करण्याची आवश्यकता काय? तुला जे तुझे कर्तव्य वाटेल ते कर। सारणी अथवा गौहत्ती, जानेवारी 11, 1906। शूर माणसे क्षमा करू शकतात, दुर्बल लोकांमध्ये शिक्षा करण्याचे सामर्थ्य नसते, यामुळे त्यांच्या बाबतीत क्षमा करण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही। सारणी अथवा गौहत्ती, जानेवारी 12, 1906। जे अर्थशास्त्र नैतिकतेपासून दूर जाते वा तिच्या विरोधात असते ते अर्थशास्त्र चांगले नसते वा निषेधार असते। धुबरी येथे जाताना आगबोटीवर, माणसाचे मन जिथे असते तिथे तो असतो, जिथे त्याचे शरीर असते तिथे नाही। सोदेपूर, जानेवारी 14, 1906। विरोधकाकडून दयेची अपेक्षा करणे म्हणजे अहिंसा नाही। सोदेपूर, जानेवारी 15, 1906। अनासक्ती एक असे चिन्ह आहे की माणूस आसक्तीविरहित होऊन जे काम करतो ते दिवसाच्या शेवटी कधीही शिल्लक राहत नाही। सोदेपूर, जानेवारी 16, 1906। अनासक्त माणसात असीम धैर्य असायला पाहिजे। सोदेपूर, जानेवारी 17, 1906। अनासक्त माणूस कोणत्याही परिस्थितीत क्रोधाला वाट करून देत नसतो। सोदेपूर, जानेवारी 18, 1906। जो माणूस माझे आणि तुझे या भाषेत विचार करतो तो अनासक्त नसतो। मद्रासला जाणाऱ्या ट्रेनमध्ये जानेवारी 19, 1906। अनासक्ती कोणत्याही गोष्टीवर मालकी सांगत नसते।